मित्रों नमस्कार तथा स्वागत भी। अब समय आ गया है अपने संस्कृत पढ़ने के कार्यक्रम का, तो हम कहेंगे पठामि संस्कृतम, या आज तो ये उचित होगा कि पठामः संस्कृतम, अर्थात हम सब संस्कृत पढ़ते हैं, या यह कहें कि वयम् मिलित्वा विश्वरूप दर्शन इति एकादश अध्यायः पठामः। हम सब मिलकर विश्वरूप दर्शन नामक 11वें अध्याय को पढ़ते हैं। अर्जुनः विश्वरूपं पश्यति, सः श्रीकृष्णस्य मूलरूपं जानाति, वर्णनम् एव करोति। अर्जुनः कथयति, पितासि लोकस्य चराचरस्य, त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्, नत्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यः, लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव। अर्थात् त्वम् अस्य चराचरस्य तथा लोकस्य पिता असि, तुम इस चराचर के और सभी लोकों के पिता हो। पूज्यः च, तुम पूजनीय हो, पूज्य हो। गुरुर गरीयान, गरीयान अर्थात श्रेष्ठ, तो तुम श्रेष्ठ गुरु भी हो। न त्वत् समः अस्ति, तुम्हारे समान नहीं है कोई भी। अधिकः कुतोऽन्यः, अभ्यधिकः कुतोऽन्यः, तो तुमसे बढ़कर कौन हो सकता है? जब तुम्हारे समान ही कोई नहीं है तो बढ़कर कौन हो सकता है? लोकत्रयेऽपि अप्रतिम प्रभावः, इन तीनों लोकों पर तुम अप्रतिम हो, तुम्हारी दूसरी बराबरी का कोई नहीं है, और प्रभावः, सब पर, तीनों लोकों पर तुम्हारा प्रभाव है। अर्जुन आगे कहता है, तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम् प्रसादये त्वामहमीश मीड्यम्, पितेव पुत्रस्य सखेव सख्यु, प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्। तो अर्जुन कहता है, तस्मात् प्रणम्य, तस्मात् प्रणिधाय कायम् प्रणम्य, अर्थात मैं अपने शरीर को झुका करके तुम्हें प्रणाम करता हूँ, प्रणाम करके कहता हूँ, प्रसादये त्वाम अहम्। यहाँ फिर वही क्षामये वाली बात आ गई कि त्वाम अहम् प्रसादये, मैं तुमसे अपने आप को प्रसाद दिलवाता हूँ। ईशम ईड्यम, अर्थात जो सब में श्रेष्ठ और ईश्वर, ऐसे जो तुम हो। और अर्जुन आगे कहता है, पितेव पुत्रस्य सखेव सख्यु हो, तो जिस प्रकार एक पिता अपने पुत्र के लिए, या एक सखा अपने दूसरे सखा के लिए, या जिस प्रकार प्रियः प्रियायाः, मतलब एक प्रेमी अपने प्रेमिका के लिए, एक प्रिय अपने दूसरे प्रिय व्यक्ति के लिए। अर्हसि देव, हे देव, हे कृष्ण, उचित यही है कि तुम भी सोढुम, तुम भी उसी प्रकार मुझे सहन करो, मेरी धृष्टता को सहन करो और मुझे प्रसाद दो, मैं अपने आप को तुम्हारा प्रसाद दिलवाता हूँ। तो अर्जुन कहता है, जिस प्रकार एक पिता अपने पुत्र की धृष्टता को सहन कर लेता है, या कोई सखा अपने सखा की धृष्टता को सहन कर लेता है, या कोई प्रिय अपने प्रिया की धृष्टता को सहन कर लेता है, उसी प्रकार तुम भी मेरी धृष्टता को सहन करो और मैं तुमसे अपने आप को प्रसाद दिलवाता हूँ। और अर्जुन आगे कहता है कि ये प्रसाद क्या मैं मांग रहा हूँ, तो उस प्रसाद का भी अर्जुन बखान कर देता है। वह कहता है, अदृष्ट पूर्वम ऋषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे, ತದೇವ ಮೇ ದರ್ಶಯ ದೇವರೂಪಂ ಪ್ರಸೀದ ದೇವೇಶ ಜಗನ್ನಿವಾಸ ಕಿರೀಟಿನಂ ಗದಿನಂ ಚಕ್ರಹಸ್ತಂ ಇಚ್ಛಾಮಿ ತ್ವಾಂ ದ್ರಷ್ಟುಮಹಂ ತಥೈವ ತೇನೈವ ರೂಪೇಣ ಚತುರ್ಭುಜೇನ ಸಹಸ್ರಬಾಹೋ ಭವ ವಿಶ್ವಮೂರ್ತೆ. ತೋ ಅರ್ಜುನ್ ಕೇತಾ ಹೈ ಕಿ ಅದೃಷ್ಟ ಪೂರ್ವಂ ಋಷಿತೋಸ್ಮಿ ದೃಷ್ಟ್ವಾ. ಅರ್ಜುನ್ ಕೇತಾ ಹೈ ಅದೃಷ್ಟ ಪೂರ್ವಂ ಜೊ ಪಹಲೆ ಕಭಿ ಕಿಸಿನೇ ನಹಿ ದೇಖಾ ಉಸೆ ದೇಖಕರ್ ದೃಷ್ಟ್ವಾ ಉಸೆ ದೇಖಕರ್ ಋಷಿತೋಸ್ಮಿ ಮುಜೆ ಹರ್ಷ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಭಯೇನ ಚ ಪ್ರವ್ಯಥಿತಂ ಮನೋಮೆ. ಲೇಕಿನ್ ಕೇವಲ ಹರ್ಷ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಐಸಾ ನಹಿ, ಇಸ್ಕೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ಮೇರಾ ಮನ್ ಭಿ ಭಯಭೀತ್ ಭಿ ಹೋ ರಹಾ ಹೈ, ಮೇರಾ ಮನ್ ಭಯ ಸೆ ವ್ಯಥಿತ್ ಭಿ ಹೋ ರಹಾ ಹೈ. ತದೇವ ಮೇ ದರ್ಶಯ ದೇವ ರೂಪಂ, ಇಸ್ಲಿಯೇ ಹೇ ದೇವ ತುಮ್ ಮುಜೆ ಅಬ್ ವೋ ದೂಸರಾ ರೂಪ ದಿಖಾಓ, ಮುಝ ಪರ್ ಪ್ರಸನ್ನ ಹೋ ಪ್ರಸೀದ, ಮುಝ ಪರ್ ತುಮ್ ಪ್ರಸನ್ನ ಹೋ ಆರ್ ಮುಝೆ ಹೇ ದೇವೇಶ್ ಹೇ ಜಗನ್ ನಿವಾಸ ಪ್ರಸನ್ನ ಹೋಕರ್ ಮುಝೆ ದೂಸರಾ ರೂಪ ದಿಖಾಓ. ಕೌನ್ ಸಾ ರೂಪ? ತೋ ಜೋ ಕಿರೀಟಿನಂ ಅರ್ಥಾತ್ ಜಿಸ್ ರೂಪ ಮೇ ತುಮ್ ಅಪ್ನೆ ಮಸ್ತಕ್ ಪರ್ ಮುಕುಟ ಧಾರಣ ಕರ್ತೆ ಹೋ, ಗದಿನಂ ಹಾಥ್ ಮೇ ಗದಾ ಭೀ ಧಾರಣ ಕರ್ತೆ ಹೋ, ಚಕ್ರಹಸ್ತಂ ಅವ್ರ ತುಮಾರೇ ಹಾಥ್ ಮೇ ಚಕ್ರ ಭೀ ಹೋತಾ ಹೈ, ತೋ ವಹ ಚಕ್ರ ಗದಾಯುಕ್ತ ಮುಕುಟ ಧಾರಿ ವೈಸಾ ಜೊ ತುಮಾರ ರೂಪ ಹೈ. ಕಿರೀಟಿನಂ ಗದಿನಂ ಚಕ್ರಹಸ್ತಂ ಇಚ್ಛಾಮಿ ತ್ವಾಂ ದ್ರಷ್ಟುಂ ಅಹಂ, ಮೈ ಉಸ್ ರೂಪ ಕೋ ದೇಖನೆ ಕಿ ಅಬ್ ಇಚ್ಛಾ ಕರ್ತಾ ಹೂಂ. ತೇನೈವ ರೂಪೇಣ ಚತುರ್ಭುಜೇನ, ಇಸ್ಲಿಯೇ ಅಬ್ ತುಮ್ ಉಸ್ ರೂಪ ಮೇ ಆ ಜಾ, ಉಸ್ ಚತುರ್ಭುಜ ರೂಪ ಮೇ ಆ ಜಾ. ಆರ್ ಹೇ ಸಹಸ್ರ ಬಾಹೋ, ಅಭಿ ಜೊ ತುಮಾರಾ ಯೇ ಹಜಾರ್ ಭುಜಾಂ ವಾಲಾ ರೂಪ ಹೈ, ಆರ್ ವಿಶ್ವಮೂರ್ತೆ ಅರ್ಥಾತ್ ಯಹ ಜೊ ತುಮಾರಾ ಪೂರಾ ವಿಶ್ವಾತ್ಮಕ ರೂಪ ಹೈ, ತೋ ಉಸ್ಕೆ ಲಿಯೇ ಸಂಬೋಧನ್ ಹೈ ವಿಶ್ವಮೂರ್ತೆ. ತೋ ಹೇ ವಿಶ್ವಮೂರ್ತಿ ಹೇ ಸಹಸ್ರ ಬಾಹು ಪುರುಷ, ತುಮ್ ಅಬ್ ಚತುರ್ಭುಜ ರೂಪ ಮೇ ಆ ಜಾ. ತೋ ಚೂಂಕಿ ಅರ್ಜುನ್ ಕೃಷ್ಣ ಕಾ ಅನನ್ಯ ಸಖಾ ಹೈ, ಪ್ರಿಯ ಹೈ, ತೋ ಕೃಷ್ಣ ಉಸ್ಕಿ ಇಸ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೋ ಸ್ವೀಕಾರ ಕರ್ ಲೇತೆ ಹೈ ಔರ್ ಕಹತೆ ಹೈ, ಮಯಾ ಪ್ರಸನ್ನೇನ ತವಾರ್ಜುನೇದಂ ರೂಪಂ ಪರಂ ದರ್ಶಿತಂ ಆತ್ಮಯೋಗಾತ್ ತೇಜೋಮಯಂ ವಿಶ್ವಮನಂತಮಾದ್ಯಂ ಯನ್ಮೇ ತ್ವದನ್ಯೇನ ನ ದೃಷ್ಟಪೂರ್ವಂ. ಅರ್ಥಾತ್ ಮಯಾ ಪ್ರಸನ್ನೇನ, ಮೇರೆ ಪ್ರಸನ್ನ ಹೋ ಜಾನೆ ಸೆ ಹೇ ಅರ್ಜುನ್ ಇದಂ ರೂಪಂ ದರ್ಶಿತಂ, ಮೇನೆ ತುಮೇ ಅಪ್ನಾ ಯಹ ರೂಪ ತುಮೇ ದಿಖಾಯಾ ಹೈ, ಜೋ ರೂಪ ಮೈ ಅಪ್ನೆ ಆತ್ಮಯೋಗ ಕೆ ಬಲ್ ಪರ್ ತುಮೇ ದಿಖಾ ಪಾಯಾ ಹೂಂ, ಕ್ಯೂಂಕಿ ಮೇರೆ ಪಾಸ್ ಆತ್ಮಬಲ್ ಹೈ, ತೋ ಮೇನೆ ತುಮೇ ಯಹ ರೂಪ ದಿಖಾಯಾ ಹೈ. ಔರ್ ಯಹ ರೂಪ ಕೈಸಾ ಥಾ? ತೇಜೋಮಯಂ, ತೇಜ್ ಸೆ ಭರಾ ಹುವಾ, ವಿಶ್ವಂ ಪೂರೆ ವಿಶ್ವ ಪರ್ ಛಾಯಾ ಹುವಾ, ಅನಂತಂ ಜಿಸ್ಕಾ ಕೋಯಿ ಅಂತ ನಹಿ, ಆದ್ಯಂ ಜೊ ಚಿರಂತನ್ ಪೂರ್ವ ಕಾಲ ಸೆ ಚಲಾ ಆ ರಹಾ ಹೈ, ಔರ್ ಯನ್ಮೇ ತ್ವದನ್ಯೇ ನನ ದೃಷ್ಟಪೂರ್ವಂ, ಜೋ ಮೇನೆ ಯಹ ಜೊ ಮೇರಾ ರೂಪ ಹೈ ಇಸೆ ಮೇನೆ ತುಮಸೆ ಪಹಲೆ ತುಮಸೆ ಅಲಗ್ ತುಮಸೆ ದೂಸರೆ ಕಿಸಿ ಭೀ ವ್ಯಕ್ತಿ ಕೋ ಇಸೆ ಪಹಲೆ ಯಹ ರೂಪ ದೇಖನೆ ಕಾ ಅವಸರ ನಹಿ ಮಿಲಾ ಹೈ, ಇಸ್ ರೂಪ ಕೋ ದೇಖನೆ ಕಾ ಲಾಭ ನಹಿ ಮಿಲಾ ಹೈ. ನ ವೇದ ಯಜ್ಞಾಧ್ಯಯನೈರ್ನ ದಾನೈರ್ ನ ಚ ಕ್ರಿಯಾಭಿರ್ನ ತಪೋಭಿರುಗ್ರೈಹಿ ಏವಂ ರೂಪಃ ಶಕ್ಯಮಹಂ ನೃಲೋಕೆ ದ್ರಷ್ಟುಂ ತ್ವದನ್ಯೇನ ಕುರು ಪ್ರವೀರ. ಅರ್ಥಾತ್ ನ ಹಿ ವೇದ ಕೆ ಅಧ್ಯಯನ ಸೆ, ನ ಯಜ್ಞ ಕರ್ನೆ ಸೆ, ನ ದಾನ ಪುಣ್ಯ ಕರ್ನೆ ಸೆ, ನ ಹಿ ಉಗ್ರ ತಪಶ್ಚರ್ಯಾ ಕರ್ನೆ ಸೆ, और ना ही दूसरे किसी भी काम से। एवं रूपः शक्यम अहम् नृलोके, इस पूरे मनुष्य लोक जो है, ये पूरा जो मनुष्यों का संसार है, इस संसार में, इस विश्व में मेरे इस रूप को देखना किसी के लिए भी शक्य नहीं है, संभव नहीं है। एवं रूपः शक्यमहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर। हे कुरुप्रवीर अर्थात कुरुओं में श्रेष्ठ, हे अर्जुन, जो तुमने देखा उस रूप को दूसरा कोई भी व्यक्ति आज तक नहीं देख पाया है, और इसे किसी भी वेद, यज्ञ, दान, पुण्य, तप किसी कारण से नहीं देखा जा सकता है। मित्रों, हमारा समय समाप्त हो चला है, आज हम यहाँ समाप्त करेंगे और अगली कड़ी में भी विश्वरूप के कुछ अंतिम श्लोकों को पढ़ेंगे। तब तक आप लीना मेहंदले को अनुमति दीजिए। सुनते रहिए रेडियो मधुबन, मुस्कुराते रहिए। नमस्कार।